डोळ्यांनी बोल रमण्णा, भाषेचा घोळ नको ना.
शीचा घोळ नको ना, डोळ्यांनी बोल रमण्णा, भाषेचा